नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. सरकारी येवजणे खाल्या विकती घेतिल्ली गोरवां रस्त्यार भोंवतना दिसत जाल्यार शेतकऱ्यांक सरकारी येवजणेचो लाव दिवचे नात अशी शिटकावणी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. मुरगाव पालिका वाठारा भितर आशिल्ल्या कायदेशीर आनी बेकायदेशीर करांचो एमआय पद्दतीन सर्वेक्षण करतले म्हणपाची माहिती नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिल्या. अखिल गोय ग्रामीण पत्रकार संघटनेचे फाल्यां उक्तावण. लायन्स क्लब ऑफ फोंडा हांणी बोरी हांगाच्या सरकारी मुळाव्या शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांक फुकट गणवेशाचे वाटप केले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या चार दिसात अस्तंत द्विपकल दर्यादेगेर व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. मजगती गोयात पावसान बरोच नेट धरला. आता खबरो विस्तारान. स्वयंपूर्ण गोय मोहिमेत आता करियर मार्गदर्शनाचो सुद्धा आसपाव जातलो. स्वयंपूर्ण गोय मोहिमेच्या अंतर्गत फाल्यां जावपी वेबिनारात 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांक व्हर्च्युअल पद्धतीन करियराचे मार्गदर्शन जातले. शिक्षण संचालक शैलेश जिंगडे हांणी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेत नियोजन आणि सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना आणि शिक्षण खात्याचे सहाय्यक संचालक मनोज सावयकार हाजीर आशिल्ले. फाल्यां शेनवारा सकाळी 10:30 वरांचेर वेबिनार जातलो. स्वयंपूर्ण गोय मोहिमेत काय दिसा पयली शिक्षणाचेर वेबिनार जाल्लो. आयज करियर मार्गदर्शनाचेर मार्गदर्शन जातले. 11वी आणि 12वीचे 30,000 विद्यार्थी वेबिनारात वाटेकार जातले. करियर मार्गदर्शनासयत शिष्यवृत्ती आणि शिक्षणिक येवजणेची माहिती विद्यार्थ्यांमेरेन पावोवपाचो यत्न वेबिनारात जातलो अशे शिक्षण संचालकांनी मुखार सांगले. उच्च शिक्षण संचालनालयाचे अधिकारी डॉ महादेव गावस, आदिवासी खात्यातले अधिकारी अभिजीत जांभळे हे मार्गदर्शन करतले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत व हेर मंत्री सुद्धा वेबिनारात वाटेकार जातले अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश जिंगडे हांणी दिली. दिसान दीस गोयात अपघातांचो आकडो वाढत असा. दिसाक 8 अपघात जातात आणि सरासरी 22 वरात एकट्याक अपघातीक मरण येता. दर वर्सा जावपी अपघातातले 25% अपघात रस्त्यावेल्या गोरवांक लागून जाता. सरकारी येवजणेखाला विकती घेतिल्ली गोरवां रस्त्यार भोंवतना दिसत जाल्यार शेतकऱ्यांक सरकारी येवजणेचो लाव दिवचे ना अशी शिटकावणी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. ते आयज फोंड्या नगरपालिकेच्या गोशाळा प्रकल्पाचे उक्तावण करतकच उलयताले. ह्या गोशाळेक फुकट जमीन दिवपी श्री भवानी पाटील हांची ताणी तोखणाय केली. गोशाळे सारख्या सामाजिक प्रकल्पाक जमीन दिवप म्हळ्यार खरीच तोखणायेची गजाल अशें ताणी सांगले. रस्त्यावेली गोरवां उणी जायत जाल्यार रस्तो अपघात उणे जातले असो हावेस ताणी ह्या खिणार उक्तायलो. स्ट्रे कॅटल मॅनेजमेंट येवजणेखाला फोंडा पालिका मंडळान गोशाळेचे बांधकाम पुराय केले. गोशाळा प्रकल्पावरवी रस्त्यावेली गोरवां उणी जावची अशी आस्त असा अशेय मुखेलमंत्र्यांनी सांगले. ह्या कार्यावळीक मंत्री रवी नाईक, सुभाष शिरोडकार, फोंड्या नगरपालिकेचे अध्यक्ष रितेश नाईक आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 दिसात अस्तंत द्विपकल्प दर्यादेगेर व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. सौराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, गोय आणि महाराष्ट्रात लेगीत उटंगराचो पावस पडपाची शक्यताय असा. मजगती नेतृत्व मौसमी पावस उत्तर दिखेन आणि फुडे सरपाक परिस्थिती अनुकूल असा असे भारतीय हवामान खात्यान कळीत केला. त्याखातीर फुडल्या 2-3 दिसात देशातल्या चडशा वाठारांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. मजगती गोयान पावसान बरोच नेट धरला. काल गोयान उटंगराचो पावस पडलो. उटंगार पावसाक लागून काय घरांनी उदकूय गेले. फुडले 3 दीस गोयात उटंगराचो पावस पडपाची शक्यता असा अशे वेधशाळेन अदमास काढला. राज्यात 1 ते 27 जून ह्या काळात सरासरी 31.81 इंच पावस पडलो. ह्या काळात सरासरी 31.62 इंच पावसाची नोंद झाल्या. पण ओनू पावस 0.6% पावस उणो पडला. मुरगाव पालिका वाठारा भितर आशिल्ल्या कायदेशीर आणि बेकायदेशीर करांचो एमआय पद्धतीन सर्वेक्षण करतले म्हणपाची माहिती नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिल्या. ह्या संबंधान उलयताना नगराध्यक्ष बोरकार हांणी म्हळे की मुरगाव पालिका वाठारात वट्ट 33,000 घरांची नोंद आसा. हातून काय घर धनयांनी बेकायदेशीर अतिक्रमण केला पूण ताची नोंद ना जाल्यार काय घरांची नोंदच जाल्ली ना. भारतीय नौदळ गोवा शिपयार्ड एमपीए हांच्यो जायत्यो बिल्डिंगो अती फ्लॅट पूण हे पालिकेक वर्सुकी घरपट्टी दिनात. सरकारान नियुक्त केल्ल्या खाजगी संस्थेच्या आधारान एमआय पद्धतीन सर्वे करतकच प्रत्येक अस्थापनांची नोंद पालिकेकडेन उरतली. त्याचबरोबर पालिकेच्या येणावळीतूय वाढ जातली म्हणपाची मुरगावचो नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिल्या. लायन्स क्लब ऑफ फोंडा हांणी देऊळवाडा बोरी हांच्या सरकारी मुळाव्या शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांक फुकट गणवेशाचे वाटप केले. ह्या कार्यक्रमात थळावे पंचवांगडी जयेश नाईक, लायन्स क्लब ऑफ फोंडा प्रशासक सुदेश बोरकार, वांगडी समीर शिंदे आणि हेर मानेस्त सोयरे म्हणून हाजीर आशिल्ले. ह्या संदर्भात उलयताना सोयरो जयेश नाईक हांणी लायन्स क्लबाच्या वावराची तोखणाय केली. लायन्साचो वावर समाजाच्या वेगवेगळ्या वर्गात पावला आणि ह्या आंतरराष्ट्रीय पावण्यावेल्या क्लबान भारतात आणि हेर देशांनी समाजाक उपेगी पडपी कार्यावळी सदांच चालीक लायल्यात अशी माहिती दिली. फुडे उलयताना तांनी लायन्स क्लबाच्या वावराक परबी दिली. ह्या संदर्भात उलयताना सुदेश बोरकार हांणी लायन्स क्लबाच्या वावराची माहिती उपस्थितांक दिली. संवसारातल्या वेगवेगळ्या देशातल्या लायन्साचे काम वेगवेगळे सामाजिक उपयोगी कार्यावळी चालीक लावपाक तोखणायचे असा अशे तांच्यांनी सांगले. समीर शिंदे हांणी विद्यार्थ्यांक फुकट गणवेश भेटयले. हाजीर आशिल्ल्या मानेस्तांनी विद्यार्थ्यांक गणवेश वाटले. गावडोंगरी पंचायत आणि काणकोणच्या हेर सुवातेर मेळून डेंग्यूचे 70 दुयेंती सापडल्यात. दुयेंती मदी वाढ जाल्ल्यान हो चिंतेचो विषय झाला. हे विशी काणकोणचे भलायकी निरीक्षक प्रणय नायक हांका विचारले तेन्ना तांणी सांगले काणकोण समाजिक हॉस्पिटला वतीन दिसा 30 जणांचो पंगड तयार करून लोकांच्या घरा लागसरचे व्हाळ टाक्यो नितळ करपाचे काम करतात. ह्या कर्मचाऱ्यांक हेर कामां वाटून दिल्यात. डेंग्यूचे नियंत्रण हाडपाच्या नदरेन ह्या कर्मचाऱ्यांक सध्या ही कामां दिल्यात. मात थळाव्या नागरिकांकडल्यान अजूनही सहकार्य मेळनात. तांच्या सहकार्याची गरज असा. गावच्या नागरिकांक सहकार्य केल्यार गाव नितळ दवरपाक आणि डेंग्यूचे नियंत्रण दवरपाक सोपे जातले. काणकोण समाजिक भलायकी केंद्राच्या वैजकी पंगडाकडल्यान काणकोणच्या वेगवेगळ्या सुवातांनी जनजागृताय करपाचे काम चालू असा. काणकोणात सापडिल्ल्या 70 दुयेंतीमधले 2 दुयेंती सोडून बाकी सगळे गावडोंगरी पंचायतीच्या विंगड विंगड वाठारातले आशिल्ल्याची माहिती काणकोण समाजिक भलायकी केंद्राच्या सूत्रांनी दिल्या. या भागात सगळेकडेन जंतुनाशकाचो फवारो मारपाचे काम चालू असा. थळावी अंगणवाडी सेविका मुळावे शिक्षकांची जनजागृती मोहीम सुरू असा. काय दुयेंती काणकोण समाजिक भलायकी केंद्रात दाखल केल्या जाल्यार काय जाण घराच उपचार घेतात. वास्कोच्या रवींद्र भवनाच्या एकांक दर्शनम उपक्रमा अंतर्गत आज 28 जूनाक सांजवेळा 7 वरांचेर रवींद्र भवनाच्या वीर सावरकर प्रेक्षक गृहात दिवचलच्या शीतकडी प्रोडक्शन प्रस्तुत रीस्टार्ट ही मराठी एकांकी सादर जाता. हे मराठी एकांकीची लेखिका आणि दिग्दर्शक माधुरी शेतकार, उजवाडा येवजण ज्योती पांचाळबाकर, नेपथ्य आणि सूत्रधार स्नेहल शेटये, पार्श्वसंगीत समीक्षा देसाय हांचे असा. हे एकांकिकेत अनुजा पुरोहित आणि संगीता मापारी हांच्यो भूमिका असात. एकांकी सादरीकरणा उपरांत रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलाकार लेखक दिग्दर्शक हांच्यो मदीं थेट संवाद जातलो. ही एकांकी फाल्यां 29 जूनाक अरिना थिएटर राजीव गांधी कला मंदीर फोंड्या हांगा सांजेच्या 6:30 वरांचेर सादर जातली. साहित्य क्षेत्रात लघु कादंबरीच्या माध्यमातल्यान प्रवेश करपाचो अश्वेता अशोक परब उर्फ अनु देसाय हिचो पयलो वयलो यत्न खऱ्यांनीच तोखणाय करपासारखो असा अशे ज्येष्ठ पत्रकार परेश प्रभू हांणी सांगले. अनु देसाय हांच्या गोष्ट तुझी माझी ह्या लघु कादंबरीचे पणजेच्या एका कार्यावळीत लोकार्पण करतकच परेश प्रभू उलयले. अनु देसाय हिणे वाचन मनन आणि चिंतनाच्या बळग्यार साहित्य क्षेत्रात गरुड झेप घेवची अशे परेश प्रभू हांणी म्हळे. गोयातल्या ग्रामीण वाठारातल्या पत्रकारांक अन्याय मेळोवन दिवपा खातीर अखिल गोय ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन केल्या. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या प्रेरणेतल्यान ही संघटना स्थापन झाल्या. ग्रामीण वाठारातल्या पत्रकारांक वेगवेगळ्यो सुविधा उपलब्ध जावच्यो ह्या खातीर ही संघटना यत्न करता. हे संघटनेचे उक्तावण शेनवारा 29 जूनाक म्हळ्यारूच फाल्यां सकाळी 10:30 वरांचेर साखळेच्या रवींद्र भवनात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आणि हेर मानेस्त उपस्थित असतले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.
एकिपेनो निकतेस तुम्ही ऐकले प्रादेशिक खोबरो आणि आता 7:30 जाऊन 30 मिनिटं झाल्यात घेऊन येतात चावडेर ही कार्यवळ.